कंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ओम नमो भगवते रुद्राय। ओम नमस्ते रुद्रमन्यव उतोत ईशवे नमः। नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुत ते नमः। यात इषु शिवतमा शिवं बभूव ते धनुः। शिवाशरौव्या यातवतया नो रुद्रमृडया। याते रुद्र शिवा तनुरघोरा पापकाशिनी। तयानस्तनुवाशन्तमया गिरिशन्ताभिचाकशीः। यामिषुम् गिरिशन्तहस्ते बिभर्षस्तवे। शिवाम् गिरित्रताम् कुरु माहिगंसि पुरुषम् जगत। शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि। यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मगम् सुमना असत। अध्यवोचद विवक्ता प्रथमो दैव्योऽभिषक। अहिगंश सर्वाञ्जम्भयन्तः सर्वाशयातु धान्यः। असौ यस्ताम्रो अरुणौ तबभ्रुस्तु मङ्गलः। ये चेमागम् रुद्रा अभितो दिक्षु श्रिता सहस्रशो वैशागम् हेडयीमहे। असौ यो वसर्पति नीलग्रीवो विलोहितः। उतैनम् गोपा अदृशन्नदृशन्नुदहार्यः। उतैनम् विश्वाभूतानि सदृष्टो मृडयातिनः। नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मेडुषे। अथो ये अस्य सत्त्वानोऽहम् तेभ्यो करन्नमः। प्रमुञ्च धन्वनसुभयोरार्त्नियोर्जाम्। याश्रते हस्त इषव पराता भगवो वपा। अवतत्यधनुस्त्वगम् सहस्राक्षशतेषुधे। निशीर्य शल्यानामुखा शिवो न सुमना भव। विज्जम् धनुः कपर्दिनो विशल्यो बाणवागम् उत। अनेशन्यस्येषव आबुरस्य निषङ्गतिः। याते हेतिर्मीडुष्टमहस्ते बभूवते धनुः। तयास्मान् विश्वतस्ममयक्ष्मया परिभुजा। नमस्ते अस्त्वायुधायानातताय धृष्णवे। उभाभ्यामुतते नमो बाहुभ्याम् तव धन्वने। परिते धन्वनो हेतिरस्मानृणक्तु विश्वतः। अथो येषु दिस्तवारे अस्मन्निधेहितम्। नमो हिरण्यबाहवे सेनान्ये दिशाञ्च पतये। नमो नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनाम् पतये। नमो नमः सस्पिञ्जराय त्विषीमते पथीनाम् पतये। नमो नमः बभ्लुषाय विव्याधिने नाम्नाम् पतये। नमो नमो हरिकेशायोपवीतिने पुष्टानाम् पतये। नमो नमो भवस्य हेत्यै जगताम् पतये। नमो नमो रुद्राय तता विने क्षेत्राणाम् पतये। नमो सूताया हन्त्याय वनानाम् पतये। नमो नमो रोहिताय स्थपतये वृक्षाणाम् पतये। नमो नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणाम् पतये। नमो नमो भुवन्तये वारिवस्कृताय औषधीनाम् पतये। नमो नम उच्चैर्घोषाय क्रन्दयते पत्तीनाम् पतये। नमो नम कृष्णवीताय धावते सत्त्वनाम् पतये नमः।
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज आपल्या केंद्रात अभंग सेवा सादर करण्यासाठी स्वामीजींचे भक्त सद्भक्त सचिन पुरोहित, सद्भक्त ऋषभ पुरोहित आणि सद्भक्त सौभाग्यवती संपदा बेलवलकर असे तिघ जण आलेले आहेत। त्यांना पेटीवर साथ सद्भक्त हेमाताई पुरोहित, तसंच त्यांना तबल्यावरती साथ सद्भक्त साधनाताई पोफळे आणि त्यांना टाळावर साथ सद्भक्त रमाताई भालेराव या करणार आहेत। साधारण पाऊण तास आपल्यासमोर ते स्वामीजींसाठी अभंग सेवा सादर करणार आहेत। मी त्यांना मंडळाच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपण आपली अभंग सेवा आता सादर करावी।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। स्वामी नाही हरकत नाही हो
नाही ठीक आहे.
स्वामीजींनी जेव्हा मला व्हॉट्सअप करून आमंत्रण दिलं तेव्हा मला भयंकर ऑकवर्ड झालं. एकतर की स्वामीजींनी आमंत्रण दिलंय, आणखी मला एकदम तो दिवस आठवला जेव्हा मी अनेक वर्ष स्वामी माधवनाथांच्या समोर गायला यायचो लहानपणी, आणि पहिल्यांदाच जेव्हा मी गायलो होतो साधारण 7-8 वर्षाचा होतो तेव्हा मला स्वामीजींनी मांडीवर घेतलं होतं. आणखीन तो एकदम अचानक मला तो दिवस आठवला. आणि आज माझा मुलगा ऋषभ पुरोहित गाणार आहे, पण म्हणजे तो आता मांडीवर घेण्या इतका नाही राहिलेला. पण मी लगेच हो म्हटलं, म्हणजे जरी आज वर्किंग डे वगैरे असला तरीही, कारण हा योग पहिल्यांदाच माझ्या बहिणीच्या संपदा वेलवलकर आणि माझा मुलगा ऋषभ पुरोहित आणि आई हेमा पुरोहित, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, तर आम्ही चौघं प्लॅटफॉर्म एका स्टेजवरती येण्याचा हा पहिलाच योग आहे. त्यामुळे स्वामीजी थँक्यू. आणि एक छोटीशी ओळख आम्ही करून देतो सगळ्या कलाकारांची. आमची ऍक्च्युली ओळख हेमाताईंचा मुलगा, हेमाताईची मुलगी आणि हेमाताईचा नातू एवढीच खूप आहे. पण मी आता अनेक वर्ष गातोय, आणखीन तुमच्या समोरही बऱ्याच वेळा गायलेलो आहे, पण प्रोफेशनली संपदा स्वतः अजूनही म्हणजे अनेक वर्ष, आता जवळजवळ मला वाटतं 30 वर्ष ती क्लासिकल गायनाचे क्लासेस घेते. मीराताई पणशीकरांकडनं ती शिकलेली आहे, आणखीन ती प्रोफेशनली पण बाहेर गाते. अपर्णा पणशीकर तिच्याबरोबरही बऱ्याच वेळा कोलॅबरेशनमध्ये ती गात असते. ऋषभ हा पंडित विवेक जोशींकडे गेली अनेक वर्ष शिकतोय, त्याच्या आधी तो अपर्णाकडे तरी सुरुवात केली होती, अपर्णा पणशीकरकडे, आणि तोही क्लासिकलचं गायनाचाच अभ्यास आणि त्यांनी फुल टाईम करिअर म्युझिकमध्येच करायचं असा त्याचा त्यांनी ध्येय स्वतःसमोर ठेवलेला आहे. त्यामुळे आता सध्या जरी तो 10वीत असला तरी तो होम स्कूल्ड आहे आणि घरूनच अभ्यास कधी कधी करतो, गायनाचा अभ्यास जास्ती करतो. आणखीन जो 10वीचा आहे तो आता बहुतेक तो म्हणतोय की मी जानेवारीपासून सुरू करीन, तर होपफुली तो करेल. तर अशी आमची ओळख. आणखीन साधनाताई पोफळे आम्हाला त्यांनी अगदीच म्हणजे आम्ही म्हटलं की आज वर्किंग डे असल्यामुळे संपदाचे अदरवाईज पेटी आणि तबलजी लगेच तयार असतात, पण आज वर्किंग डे असल्यामुळे ते येऊ शकले नाही. तर आईला मी म्हटलं का कोण वाजवेल तबला, तर आई म्हणाली एक जण आहे ती तबलाही वाजवते आणि पेटीही वाजवते. तर मी म्हटलं आई पण पेटी तूही वाजवतेस, तर त्यांना आपण तबला वाजवायला सांगूयात, कारण तुझी आम्हाला पेटीवरती साथ लाभणं म्हणजे खूप जवळजवळ 20-21 वर्षांनी मला वाटतं माझ्याबरोबर आई वाजवतीये, तर त्यामुळे आई पेटीवर आणखीन साधनाताई तबल्यावरती. तर हां आणि आहेत काय ते आम्ही ऍक्च्युली मी आणि संपदानी आमचं प्रशिक्षण सुरू केलं होतं मेधा हळवेकडे, तर आता बहुतेक तर नाही आहेत, मला तेही आवडलं असतं जर त्या असत्या तर जवळजवळ 20-25 वर्षांनी त्यांनी आम्हाला ऐकलं असतं. तर सुरू करूया. ऋषभ कट्यार मधलं सूर निरागस हो ह्यानी ऋषभ सुरू करतोय.
निरागस हो गणपति सूर निरागस हो, सूर निरागस हो गणपति, सूर निरागस हो शुभ नयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक, शुभ नयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक ओंकार गणपति अधिपति सुखपति छंदपति गंधपति लीन निरंतर लीन निरंतर हो सूर निरागस हो सूर निरागस हो गणपति सूर निरागस हो मोरया मोरया गणपति बापा मोरया 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 गणपति बापा मोरया गज बजना तू सुख करता गज बजना तू दुख करता गज बजना मोरया 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 गणपति बापा मोरया गज बजना तू सुख करता गज बजना तू दुख करता गज बजना मोरया मोरया सूर निरागस हो गणपति सूर निरागस हो सूर सुमनानी भरली ओ से नित्य रीति भावी चरणावर ताने बालक सुमधुर हासे भावत से माहो सुरा ओंकार गणपति ओंकार गणपति अधिपति सुखपति छंदपति गंधपति लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर निरागस हो सूर निरागस हो गणपति सूर निरागस हो मोरया मोरया गणपति बापा मोरया 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 गणपति बापा मोरया गज बजना तू सुख करता गज बजना तू दुख करता गज बजना मोरया 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 गणपति बापा मोरया गज बजना तू सुख करता गज बजना तू दुख करता गज बजना मोरया मोरया सूर निरागस हो सूर निरागस हो
आता माइक ना थोड़ा हाँ संपदा संपदा ताई अपने समोर किशोरी ताईंच एक ओरिजिनल कॉम्पोजिशन है चंदनाचे झाड म्हणून अनरिलीज्ड अनरेकॉर्डेड है मला वाटतं तुला अजून एक पुस्तक तिला तिला पण लागेल थांब माझं देणं
स्वामीजी थोडस धाडस करतोय. तुम्ही मला अनेक गाणी व्हॉट्सअपवरनं पाठवली आहेत, मध्ये तुम्ही लिहिलेली, आणि त्यांना मी अनेक गाण्यांना चालीही दिल्यात. त्यातल्या आईला दोन गाणी त्यातली अतिशय आवडतात, ती मी आज सध्या तसं रेकॉर्डिंग पण चालू आहे, म्हणजे प्रोग्रामिंग पण करतोय, पण ती जेव्हा सीडी अख्खी होईल तेव्हा खरं मला ऐकवायची होती, तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं, पण आई म्हणाली नाही आज तू त्यातलीच दोन गा. तर तत्व अविनाश तुम्ही लिहिलेलं ते मी
तत्व अविनाश अक्षय अनंत रूप अनादि जे तत्व विनाश अक्षय मूत अनंत रूप अनादि जे तत्व विनाश अक्षय रूप अनंत रूप अनादि जे तत्व विनाश सत्य चित् स्वरूप घनानंद पूर्ण सत्य चित् स्वरूप घनानंद पूर्ण अव्यक्त निर्गुण मुक्तिय मात्र सत्य चित् स्वरूप घनानंद पूर्ण अव्यक्त निर्गुण ज्ञप्ति मात्र तत्व विनाश अक्षय रूप अनंत अमृत अनादि जे तत्व विनाश जागृति स्वप्नी सुषुप्ते परोति जागृति स्वप्नी सुषुप्ते परोति आहे आत्मस्मृति अखंडित तत्व विनाश अक्षय रूप अनंत अमूप अनादि जे तत्व विनाश विनाश तद्रूप राहुनी तेथे मकरंद तद्रूप राहुनी तेथे मकरंद योगी आत्मानंद गुरु प्रूपा तत्व विनाश अक्षय रूप अनादिनं विश्वविनाश अक्षय रूप अनंत विश्वविनाश।
हर पले महापाई
अरुणि शमेना तृष्णा तारे अरुणि शमेना तृष्णा तारे मणि कबीर मणि कबीर साधु जन जनैका वर्त प्रभुजे तरले सारे वर्त प्रभुजे तरले सारे दिन गेरे भजना विण सारे दिन गेरे भजना विण सारे दिन गेरे भजना विण सारे
सर
सारथी सर्वांचा, सारथी सर्वांचा, सारथी सर्वांचा साक्षीभूत असे, सारथी सर्वांचा साक्षीभूत असे, संकटी सायते संकटी सायते जय जीवासी पंढरीचा देव बहुत खोबळा, पंढरीचा देव बहुत खोबळा, सगुण सावया सारथी हा, सगुण सावया सारथी हा, पंढरीचा देव रक्षी गणिता उद्धरी भिल्लीचे करी, भिल्लीचे करी परदक्षी गजेंद्राची रक्षी गणिता
सांगितलेली होती, तर गेल्या आठवड्याभरात बसवलेल्या पैकी आता पुढचं गाणं आहे कुणी जालं का सांगाल का,
कुणी जायल का सांगायल का गाल का सांगाल का कुड़ी जाल का सांगाल का कुड़ी जाल का सांगाल का सुच बाल का या को किड़ा सुच बाल का या को किड़ा राखी तेरी गाँव राखी तेरी गाउन को फूल फूल को अपुल आगरा कुड़ी जाल का सांगाल का कुड़ी जाल का सांगाल का सुच बाल का या मुकेरा सुच बाल का या राती तेरी गाउन को राती तेरी गाउन को खुलवाउन को पुलागरा कुड़ी जाल का सांगाल का कुड़ी जाल का आरुनीच संगा बरसात आहे लांबली आधीच संघाची बरसात आहे लांबली परत जाता चुंब चुंबन परत जाता चुंब चुंबन बेतदारी बली मार पूरी दिला मार पूरी दिला तो श्वास साहून वाला तो श्वास साहून वाला आता आणि जाया दाद कोणी रात्र जागून काढली कुणी झाल का सांगाल का कुणी झाल का सांगाल का सुचवाल काया कोकिळा सुचवाल काया कोकिळा राती तरी गाऊ नको राती तरी गाऊ नको फुलवू नको फुला गळा कुणी झाल का सांगाल का कुणी झाल का सांगाल का कुणी झाल का सांगाल का
अमृताने नवा
वाहे सुरानो चंद्र वाहे सुरानो हे सुरानो हे सुरानो चंद्र
म्हणतो तुमचंच
ऐकू येत आहे.
हॅलो.
हा काहीच नव्हतं. कोमलांगी हरि सर्वांगी सावळा कोमलांगी हरि सर्वांगी सावळा भक्तीचा जिव्हाळा पांडुरंग पांडुरंग कोमलांगी हरि सर्वांगी सावळा भक्तीचा जिव्हाळा पांडुरंग पांडुरंग पुंडलिका भेटी लावण्याचा गाभा लावण्याचा गाभा ठेविता मस्तक गेले मी तू पण ठेविता मस्तक गेले मी तू पण हरपले मन भवभान भवभान हरपले मन भवभान भवभान पुंडलिका भेटी लावण्याचा गाभा लावण्याचा गाभा दृष्टा दृश्य भाव नुरोनिया गेला दृष्टा दृश्य भाव नुरोनिया गेला निरंजनी ठेला मकरंद मकरंद निरंजनी ठेला मकरंद मकरंद मकरंद।
आज सद्भक्त सचिन, सद्भक्त ऋषभ, सद्भक्त संपदा आपल्याकडे गायला आले। सचिनचा आवाज कोवळा असल्यापासून आणि संपदा ही लहान होती, महाराष्ट्र मंडळामध्ये मलखांब खेळायला यायचे आणि मलखांबाची प्रॅक्टिस झाली की आई माया अपार्टमेंट मध्ये असल्यामुळं तिथं हे दोघं यायचे आणि स्वामीजी यांना गायला सांगायचे। मला वाटतं आठवतं तसं कोण तुझं सम सांग मज गुरु राया अशा प्रकारची गाणी उंच पट्टीतली छोटा गंधर्वने गायलेली सचिन अतिशय अप्रतिम गायचा, संपदाही गायची आणि स्वामीजींना ते खूप आवडत असे। हेमाताईला स्वतःला आवड छंद म्हणून गाणं ती शिकली देखील आणि तिने अनेकांना शिकवलं देखील, भजन देखील तुमच्या आईने अनेकांना शिकवली। मला असं वाटतं की स्वामीजी इथं बसलेले आहेत तर स्वामीजींसमोर तुम्ही परत एकदा गायलात आणि तू तुझ्या मुलाला घेऊन आलास आणि त्याचंही गाणं अशा रीतीने स्वामीजींसमोर आणि सर्वांसमोर झालं। अर्थात ऋषभ मंगळवारी गाठी भेटींच्या कार्यक्रमामध्ये येऊन गायलेला आहे आपल्या इथं। एक संपदा काय किंवा सचिन काय या दोघांचेही आपले आपले स्वतःचे मोठे मोठे व्यवसाय आहेत, ते सांभाळून त्यांनी ही संगीताची सेवा देखील ते करत आहेत, संगीत कला सांभाळत आहेत। एवढंच नव्हे तर सचिननी मध्यंतरी एक मराठी सिनेमाही काढलेला होता, तो मी पाहिला नंतर। आणि आता एका बाल चित्रपटामध्ये ऋषभ गाण्याच्या निमित्ताने खरं तिथं गेला पण बाल चित्रपटात कोणती भूमिका, प्रमुख भूमिका, हिरोची भूमिका अशी तो करतो आहे। अशा रीतीने उद्योग जगतापासून ते संगीत क्षेत्रापर्यंत बहुआयामी असे हे सर्व लोक आहेत। आज तुम्ही इथं आलात, सचिन मी तुला मेसेज अशा करता पाठवला की कोणीही आपल्या केंद्रामध्ये इथं गाण्यासाठी आला तर त्याला आदरपूर्वक बोलवलं पाहिजे म्हणून मी मेसेज केला। तसं हक्कानेच मी बोलवेन तुला, पण त्याच्यात ही जो योग्य आदर आहे तर तो ही तीही प्रथा सांभाळण्यासाठी मी तुला मेसेज केला। आजचा तसा हा कार्यक्रम हेमाताई, सचिन, संपदा, ऋषभ या सर्वांनी मिळून सादर केला। हेमाताईंनी पेटीची साथ दिली, आपल्या केंद्रातल्या रमाताईंनी टाळ वाजवले आणि साधनांनी तू छान तबला वाजवलास। साधना ही आमच्या आरोहीची मावशी आहे बर का, तीही केंद्रात तिच्या आईवडिलांबरोबर अशी जेव्हा जेव्हा शक्य तशी तशी आलेलीही आहे आणि आता तिला जसं जमेल तसं येतेही आहे। तुम्ही तुमचे नेहमीचे तबलजी आणि पेटी वाजवणारे नव्हते, त्यामुळं साधनाला संधी मिळाली हेही मला आवडलं, एक प्रकारे चांगलं झालं। हो हेमा, हो 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 हो, हेमाताईच्या ग्रुपमध्ये देखील आता ती जाते आणि तिथेही तू वाजवतेस, ती दोन्ही पेटीही वाजवते तबलाही वाजवते। यांचा आपण सत्कार म्हणणंच योग्य आहे, तसा सत्कार आपण आता करूया।
आपण मंडळातर्फे स्वामीजींच्या हस्ते प्रथम सद्वत्त सचिन पुरोहित यांचा आपण सत्कार पूजनीय स्वामीजींच्या हस्ते करणार आहोत। सद्भक्त ऋषभ पुरोहित सद्भक्त संपदा बेलवलकर सद्भक्त हेमाताई पुरोहित सद्भक्त साधनाताई तोफे आणि सद्भक्त रमाताई भालेराव बोला पुंडली कवरते हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।